भारावर चिंद्या एक नाधड या बुवाची फुकटची बडबड ऐकू ना माझी गाणी या बुवाच्या छातीत करत या धडधड जरा बोललो तर या भांडा या उठतोय असा बघा कडकड कड अरे गिर गया तो बिटांग उपर मधी ही कशाला हो तडमड राम नाम हे उलटे स्मरी मरा शब्दाचा विचार करी याची नारदन जिरवली अशी हातभर दाढी व इदवर मिशी कोळी बनला या वाल्मीक ऋषी हातभर दाढी व इदवर मिशी कोळी बनला वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनला वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनला वाल्मीक ऋषी म्हणतो रामायण मी लील सांगा डोळ्यांनी कुणी हे पाहिलं की अर्धवट राहील याच्या ध्यानात कधी हे येईल
याच्या ध्यानात कधी हे येईल याच्या ध्यानात कधी हे येईल
रामायण येती शेकडो खरी बसून लिहिली म्हणतो या घरी याची नारदान जिरवली अशी हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनला या वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी
हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी
हातभर दाढी हो इदवर मिशी कोळी बनलया वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इदवर मिशी